स्तोत्र संहिता अध्याय 7। हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझ्या ठाई आश्रय घेतो, माझा पाठलाग करण्यापासून मला वाचव आणि मला सोडव, नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील, वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील। परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात, माझ्या हाती काही अन्याय नाही, माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधी वाईट केले नाही, किंवा माझ्या विरोधात जे होते त्यांना इजा केली नाही। जर मी खरे सांगत नसेल तर माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेऊ, तो माझा जीव मातीस तुडो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो। हे परमेश्वरा आपल्या क्रोधाने उठ, माझ्या विरोधांच्या संतापामुळे उभा राहा, माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञा पिले आहे तो पूर्णत्वास ने। राष्ट्रांची सभा तुझ्या भोवती येऊ आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे। परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो, परमेश्वर मला समर्थन दे आणि माझ्या न्यायपणाप्रमाणे आणि माझ्या स्वतःच्या सात्विकतेप्रमाणे माझा न्याय कर। दुष्टाच्या वाईट कृत्यांचा अंत हो, परंतु धार्मिकाला स्थापित कर, कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे परखणारा आहे। जो सरळ हृदयांच्यांना ताडतो त्या देवापाशी माझी ढाल आहे, देव न्यायी न्यायाधीश आहे, असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागवतो। जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार। त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत, तो आपले अग्निबाण तयार करतो। त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत, जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात। त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला। त्याच्या अपायकारक योजना त्याच्या डोक्यावर परत येतील आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल। मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन।